परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। त्यावेळी रविवारी सकाळी 9:30 वाजता टीव्हीवर रामायण लागत असे। रामायण संपल्यावर त्याच वेळेत महाभारत सुरू झालं। स्वामीजी रामायण आणि नंतर महाभारत आवर्जून पाहत। स्वामीजींबरोबर हे दोन कार्यक्रम पाहणं ही एक पर्वणीच असे। रामायण पाहताना त्यातील रामरायांशी, त्यांच्या जीवनातील सुखदुःखांशी स्वामीजी एकरूप व्हायचे। रामरायांचं दुःख स्वामीजींच्या चेहऱ्यावर दिसत असे। स्वामीजी हनुमंतांशीही एकरूप होत असत। त्यांच्या रामभक्तीने स्वामीजींचा चेहरा आनंदाने फुलत असे। तसेच पुढे महाभारत पाहताना स्वामीजी श्रीकृष्णांशी समरस व्हायचे। स्वामीजी रामायण आणि महाभारत पाहत असताना मी मात्र एकदा टीव्हीकडे तर एकदा स्वामीजींच्या चेहऱ्याकडे पाहत असे। टीव्हीतले रामराया, हनुमंत, श्रीकृष्ण यांच्या जीवनातले प्रसंग पाहायचे आणि त्या प्रसंगांचं भावचित्र स्वामीजींच्या चेहऱ्यावर आणि विशेषतः त्यांच्या डोळ्यात पाहायचं। हा त्यावेळी माझा एक छंदच झाला होता। रामराया, हनुमंतराया आणि श्रीकृष्ण यांच्या जीवनात एखादा आनंदाचा प्रसंग घडला की स्वामीजींचा चेहरा आनंदाने फुलायचा, ओठ हसरे व्हायचे आणि त्यांचे इवलेसे तेजस्वी निष्पाप डोळे आनंदाने लुकलुकायचे। मग स्वामीजी आमच्याकडे पाहून म्हणायचे, बघ बघ कसं ऐश्वर होतं रामरायांचं। त्यांच्या या शब्दांनी त्या वातावरणात आनंदाच्या लहरी उठायच्या, ऐकणाऱ्यालाही आतून आनंद व्हायचा। तो एक अलौकिक असाच अनुभव होता। रामायणात एकदा राजा दशरथांचा दरबार दाखवला होता। भलं मोठं सभागृह, त्यात नक्षीदार, रंगीत खांब, कमानी, छतावर सुंदर चित्र चितारलेली, झुमर, सारस वैभव संपन्न, भिंतीवर मध्यभागी मन वेधून घेणारं सोन्याचं सिंहासन होतं। त्यावर राजा दशरथ बसत असे। त्याच्याबरोबर मागे सूर्यदेवांचं चित्र होतं। त्याखाली सूर्यदेवांची प्रतिमा आणि त्यापुढे त्यांच्याकरता ठेवलेलं सोन्याचं सिंहासन। सूर्यदेवांच्या दोन्ही बाजूला राजा दशरथांचे पूर्वज इक्ष्वाकू, अज, दिलीप वगैरे यांच्या प्रतिमा आणि त्या प्रत्येकासाठी एक रिकामं सोन्याचं सिंहासन। हे सारस दृश्य अगदी मनोहर होतं। ते पाहून स्वामीजी म्हणाले, पहा कसं वैभव होतं राजा दशरथांचं। पण त्या वैभवाला खरी शोभा आणली ती त्या मागच्या दृश्याने। पहा दशरथांचा भाव कसा होता। दशरथ सूर्यवंशी, सूर्य हा त्यांच्या वंशाचा मूळ पुरुष, म्हणून त्याचं चित्र मध्यभागी, त्याखाली त्याची प्रतिमा आणि पुढे रिकाम सोन्याचं रत्नजडित सिंहासन सूर्यदेवांना बसण्यासाठी। तसंच हे सारे दशरथांचे पूर्वज, म्हणजे दशरथांच्या दरबारात ही सर्व मंडळी प्रत्यक्ष उपस्थित आहेत आणि त्यांच्या साक्षीने राजा दशरथ कारभार करताहेत असा उच्च भाव। किती छान आहे हा भाव। तू हे सारं नीट पहा। आपण ध्यानाला बसताना अगदी असाच भाव ठेवावा। अशा भव्य वैभव संपन्न सभागृहात आपण ध्यानाला बसलो आहोत आणि आपल्या समोर हे सारं असेच एक एक पूर्वसुरी आपापल्या सोन्याच्या आसनावर ध्यानमग्न बसलेले आहेत। आपण त्यांच्या समवेत ध्यान करतो आहोत असा भाव ठेवून ध्यान करावं। खूप खूप आनंद मिळेल या ध्यानातून। हनुमंतांची रामभक्ती स्वामी भक्ती पाहून स्वामीजी म्हणाले, हनुमंतांची रामभक्ती कशी होती, अशी असावी स्वामी भक्ती। रामचंद्रांनी काही सांगितलं की लगेच हे तयार ते काम करायला, नेहमी रामरायांसमोर नमस्कार करून नम्रपणे बसलेले आणि नेहमीच तत्पर असे हनुमंत आपल्याला गुरुभक्ती शिकवतात. हे सारं आपण आचरणात आणण्यासाठी आहे. रामरायांचे अलिप्तपण तर अलौकिक. ज्या क्षणी त्यांना राजाभिषेक होणार होता त्या क्षणी ते सारं काही सोडून वनवासात गेले, अगदी आनंदाने, कोणालाही दोष न देता, न चिडता. राजवैभवात राहून हे वैराग्य खरंच अलौकिक आहे. आपल्याजवळ काय आहे यातलं, तरी आपल्याला ते सोडवत नाही. आपण एवढ्याशा बुडकुल्यात गुंतून राहतो. रामरायांनी एका क्षणात साऱ्याचा त्याग केला आणि तोही सावत्राईच्या इच्छेकरता. एक कैकई सोडली तर इतर सर्वजण रामरायांच्या बाजूचे होते. त्यांना कैकईचं ऐकण्याची काही गरज नव्हती, पण त्यांनी पितृवचन पाळलं, त्याकरता सर्वस्वाचा त्याग केला, म्हणून ते रामचंद्र. राज्यातल्या एका शुल्लक धोब्याने दोष ठेवला म्हणून महाराणी सीतेचा त्याग केला. रामचंद्र अंतर्यामी होते. त्यांना माहीत होतं सीता निर्दोष आहे, पण राजकर्तव्य कसं असावं ते त्यांनी आपल्या चरित्रावरून दाखवून दिलं. पण सीता त्यागानंतर रामचंद्र कधीही पलंगावर झोपले नाहीत, तर जमिनीवर झोपले. ते राजे होते. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे ते दुसरं लग्न करू शकत होते. त्यांच्या पित्याच्या दशरथांच्या 3 राण्या होत्या, पण रामचंद्रांनी दुसरं लग्न केलं नाही तर एकपत्नी व्रत घेतलं. म्हणूनच रामचंद्रांचं चरित्र हे सर्वांना आदर्श ठरतं. महाभारत पाहत असतानाचा एक प्रसंग होता. द्रोणाचार्य आपल्या शिष्यांची धनुर्विद्येची परीक्षा घेतात. एका झाडावर एक लाकडाचा पक्षी ठेवून त्याचा डोळा फोडायला शिष्यांना सांगतात. ते सर्व शिष्यांना प्रथम विचारतात, तुला समोर काय दिसतं? कोणी म्हणतो झाड, कोणी म्हणतो पान, तर कोणी म्हणतो पक्षी. पण अर्जुन मात्र सांगतो की मला फक्त डोळा दिसतो आहे. त्यावर द्रोणाचार्य त्या उत्तराने आनंदित होतात. तेव्हा स्वामीजी म्हणाले, आपलंही असंच असायला हवं. आपली दृष्टी फक्त आपल्या लक्ष्यावरच असायला हवी, आजूबाजूला कुठेही नको, तरच ते लक्ष्य लवकर साध्य होतं. साधकांची दृष्टी आपल्या ध्येयावर अशीच एकाग्र व्हायला हवी. अर्जुन हा साधकांना आदर्श आहे. पुढे अर्जुनाने पक्षाचा नेमका डोळा फोडला आणि ते पाहून द्रोणाचार्यांना खूप आनंद झाला. ते पाहून स्वामीजी म्हणाले, द्रोणाचार्यांचा आनंद सार्थ आहे. आपण शिकवलेली विद्या आपल्या शिष्याने ग्रहण केली, आत्मसात केली आणि तो त्यात पारंगत झाला की सद्गुरूंनाही असाच आनंद होतो. शिष्यांची प्रगती पाहून देखील सद्गुरू आनंदित होतात, असं म्हणून स्वामीजी हसले आणि पुढे म्हणाले, सद्गुरूंना शिष्याचा सार्थ अभिमान वाटतो. रामायण महाभारत पाहत असताना मधून मधून जाहिराती लागायच्या. जाहिरात सुरू झाली की स्वामीजी लगेच समोरच्या स्वरूपानंदांच्या फोटोकडे पाहायचे, क्षणभर डोळे मिटून घ्यायचे, अंतर्मुख होऊन सोहमचा श्वास घ्यायचे. मग पुन्हा रामायण महाभारत सुरू झालं की डोळे उघडून ते पाहायचे. मी एकदा स्वामीजींना यासंबंधी विचारलं तेव्हा स्वामीजी म्हणाले, आपण फक्त रामरायांचं, हनुमंतांचं, श्रीकृष्णांचं चरित्र पाहावं, त्याने आपला भाव वाढतो. पण त्या मधल्या जाहिरातींमध्ये काय आहे त्या पाहण्यापेक्षा त्यावेळेस आपण अंतर्मुख होऊन सोहमचा श्वास घ्यावा आणि अनुसंधानात राहावं. जाहिराती फसव्या असतात. सगळ्या साबणांच्या आणि तेलांच्या जाहिराती, हा साबण वापरला तर माणूस सुंदर दिसतो, होतं का असं कधी? असं झालं असतं तर सगळेच सुंदर दिसले असते. हे तेल वापरलं तर हे असे केस लांब होतात. एका तेलाच्या जाहिरातीत तर प्रथम एक टक्कल आणि मग हे तेल वापरून त्यावर काळे दाट केस कसे आले हे दाखवलं होतं. प्रत्यक्षात असं तेल वापरून टक्कलावर दाट केस आले असते तर या पुण्यात एकाही माणसाला टक्कल दिसलं नसतं. हे खोटं पाहण्यात वेळ घालवू नये तर तो अनुसंधानात राहून सार्थकी लावावा. हरिओम तत्स.